सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत आर जे दर्शना, ज्या गेल्या काही वर्षांपासून माय एफ एम सोबत आहेत, ज्यांची सुरुवात व्हॉइस ओव्हर आर्टिस्टपासून झालेली होती आणि त्या व्हॉइस ओव्हर अजूनही करत आहेत, आणि काही महिन्यांपूर्वीच त्या एक नवीन प्रोफेशनमध्ये आलेल्या आहेत, ते म्हणजे मातृत्वाच्या आईच्या. तर आर जे दर्शना, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. सुरुवात आपली जी आहे ती तुमच्या करिअर ओरिएंटेड आपण थोडे प्रश्न विचारू, की तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगाल प्रेक्षकांना.
ओके, तर सगळ्यात पहिले मी तुमचा धन्यवाद करते की तुम्ही मला आज इथे बोलवलं. आणि जनरली मी त्या खुर्चीवरती असते, आज या खुर्चीवरती बसलेली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि करिअरची सुरुवात माझी ॲक्च्युली एका वेगळ्या रेडिओ कंपनीसोबत झाली होती, जिथे मी व्हॉइस ओवर आर्टिस्ट म्हणून ट्रेन झाले. रेडिओ म्हणजे काय एक्झॅक्टली आहे हे मला तेव्हा कळलं, आणि मग त्याच्यानंतर मला अशी असं वाटलं की हां, आपण पण रेडिओ जॉकी होऊ शकतो, भरू शकतो. त्याच्या आधी असं काही लहानपणापासून किंवा कॉलेजमध्ये असं काही स्वप्न नव्हतं की रेडिओ जॉकी व्हावं, पण ते हळूहळू मग ती आवड निर्माण झाली आणि सुदैवाने मला ती संधी मिळाली. आणि मग मी आर जे झाले आणि 2017 मी ऑन एअर आहे. आणि गेले फक्त मागचे 6 लोकांनी माझा आवाज ऐकला नसेल म्हणून त्यांना पण जरा कानाला असं वाटलं असेल, पण आता लवकरच परत येत आहे.
तर सायबर सिक्युरिटी जो आपला विषय आहे किंवा सायबर क्राईम्स, तर सायबर क्राईम्सबद्दल आपण नेहमी ऐकत असतो, सायबर क्राईम्स वाढत आहेत, सायबर सिक्युरिटी हा थोडा निग्लेक्ट केलेला विषय आहे, तर सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम्स याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम, सायबर थेफ्ट हे खूप कॉमनली यूज झालेले फ्रेजेस आहेत, जे आपल्याला वारंवार कानावरती पडतात. मध्ये जसं बातमीमध्ये येतो, अरे याच्या अकाउंटमधून पैसे चालले गेले, मध्येच आपल्याच कोणीतरी ओळखीचे म्हणतात माझे 20,000 चालले गेले असेच. पण डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप सारी सिक्युरिटी आपल्या हातात पण असते, जी आपण फॉलो केली तर या गोष्टी होणार नाहीत. पण जनरल निग्लिजन्स असतो, कधी कधी आपण तेवढे अवेअर नसतो, त्याच्यामुळे अशा गोष्टी घडतात. आणि येस, बीइंग अ पब्लिक फिगर या गोष्टी तर आम्हाला बऱ्याचदा फेस कराव्या लागतात आणि कधी कधी थोडेसे क्रीपी पण वाटतात.
त्याच प्रश्नाकडे मी येणार होतो की तुम्ही सोशल मीडियावरती किती ॲक्टिव्ह आहात, कारण तुमचं मीडिया प्रोफेशन आहे त्यामुळे तुम्हाला सोशल मीडिया यामध्ये यावंच लागतं, तर तुम्ही किती आणि कुठल्या कुठल्या साईट्सवरती ॲक्टिव्ह आहात?
फ्रँकली स्पीकिंग, ऑनेस्टली स्पीकिंग, माझं ना आधी सोशल मीडियावरती आधी अजिबात विश्वास नव्हता. किंवा 2014 मला आठवतं माझं कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती अकाउंट नव्हतं, मी अजिबात ॲक्टिव्ह नव्हते. आणि तेव्हासुद्धा असं म्हटलं जायचं ना, नाही मुलींचा फोटो आहे, मग तो ना तो लॉक प्रोफाईल ठेवा, त्याला जास्त ओपन ठेवू नका, मुलींच्या फोटोसोबत काय काय होतं वगैरे. तर या गोष्टींची भीती मला पण होती, पण त्याच्यानंतर वन्स यू गेट इन टू द प्रोफेशन, वन्स यू एंटर द वॉटर यू हॅव टू स्विम असं म्हणतात. तर मग जेव्हा मी आर जे झाले तेव्हा मी खूप जास्त ॲक्टिव्ह राहायला लागले. आणि त्याच्यानंतर खूप असे इन्सिडेंसेस फेस करावे लागतात, मेसेजेस फेस करावे लागतात, जिथे लोकं तुम्हाला वाटेल ते प्रश्न विचारतात. म्हणजे 2016 माझं लग्न झालं डिसेंबरमध्ये, आणि त्यानंतर 2017 दरम्यान एका मुलाने मला त्याची फुल प्रोफाईल पाठवली होती की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मला आणि असं पण नव्हतं की मी माझ्या सोशल मीडियावरती कुठे असं टाकलं होतं की मी सिंगल आहे, मी अनमॅरिड आहे, म्हणजे जे माझ्या आयुष्यात घडतं तेच माझ्या सोशल मीडियावरती दिसतं, असं इतकं ते ट्रान्सपेरंट होतं. पण तरी म्हणजे लोक पाठवतात आय लव यू, अँड देर आर मेनी क्रीपी मेसेजेस दॅट यू कांट इवन डिस्कस ऑन दिस प्लॅटफॉर्म. पण या मेसेजेसला तोंड द्यावंच लागते. नॉट बिईंग अ गर्ल आय हॅव टू फेस दिस, मुलांनासुद्धा अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं. म्हणजे तुम्हालासुद्धा अनुभव येत असेल बऱ्याचदा की कोणती तरी मुलगी तुमचे हात धुवून मागे लागते आणि तुम्हाला मेसेजेसवरती मेसेज पाठवते. सो इट्स नॉट अबाउट द जेंडर, आय गेस इट इज अबाउट द पीपल.
करेक्ट आहे. सो सोशल मीडियाचा जसं आपण म्हणतोय की चांगला उपयोग आहे तसं वाईट उपयोग पण आहे किंवा दुरुपयोग म्हणू शकतो, तर तुम्हाला असे मेसेजेस येत असतील पण असं कधी घडलं आहे का की जो प्रोफेशनली तुमच्यासोबत आहे, जो रिअल वर्ल्डमध्ये एकदम चांगलं वागतोय आणि डिजिटली किंवा सोशल मीडियावर आल्यावर तो अचानकच त्याचा वेगळा चेहरा दिसतोय?
सुदैवाने म्हणावं तर असं माझ्यासोबत नाही घडलं आहे, कारण की अगदी आधीपासूनच, म्हणजे जसं मी म्हटलं की माझ्या आयुष्यात जे होतं आहे ते मी तेवढ्याच ट्रान्सपेरंटली सोशल मीडियावरती टाकायची, आणि माझ्यासोबत काम करणारे लोक किंवा माझ्या संपर्कात येणारे लोक तेवढेच जेन्युइन आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग नाही, मला या गोष्टीला कधी तोंड नाही द्यावं लागलं की हा माणूस माझ्यासमोर असा आणि सोशल मीडियावरती वेगळा असं माझ्या बघण्यात किंवा माझ्या मीडियावरती तरी नाही.
बरोबर. तुमचं मीडिया प्रोफेशन असल्यामुळे तुमचे नंबर्स हे बऱ्याच वेळेला पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल असतात, तुमच्या रेडिओच्या साईट्सवरती अवेलेबल असू शकतात किंवा मार्केटिंगसाठी वगैरे तुमचे नंबर्स दिलेले असतात. तर असं कधी घडलं आहे का की तुमचा असा पब्लिक प्रोफाईलवरचा नंबर यूज केला आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेसेजेस किंवा कॉल्स अननोन नंबरवरून यायला लागलेत किंवा अगदी इरिटेट होईल एवढे कॉल्स आलेत?
सोशल मीडियावरती तरी आल्यानंतर नाही, कारण की ॲज अन आर जे आमच्या कंपनीची एकमेव पॉलिसी, कुठल्याही रेडिओ कंपनीची पॉलिसी अशी असते की ते कधीच आर जेसचे नंबर्स पब्लिक करत नाहीत. म्हणजे जो त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, जो ऑफिसचा नंबर असतो, जो आमचा कॉल लाईनचा नंबर असतो ते पब्लिक होतात, पण आर जेसचे नंबर पब्लिक होत नाही. पण डेफिनेटली माझ्यासोबत आधी हा किस्सा एकदा घडला होता, जेव्हा मी कॉलेजमध्ये होते. माझा नंबर एंड होतो 0014 आणि मला ना कॉन्स्टंटली कॉल यायचे 0044 या नंबरने एंड होणाऱ्या नंबरवरून, आणि कित्येकदा मी तो अटेंड केला पण लोक त्याच्यावरून काहीच बोलायचे नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे इट वॉज फ्रस्ट्रेटिंग, इरिटेटिंग आणि काय म्हणतात त्याला, क्रीपी वाटतं ते सारखं सारखं कॉल करत राहणं. मग त्याच्यानंतर एक दिवस त्याच्यावरून कोणता तरी भलताच मेसेज आला की मी तुला खूप वर्षांपासून ओळखतो, आणि मग मला असं ऑल सॉर्ट ऑफ नॉनसेन्स. आणि मग मी तेव्हा आईला सांगितलं, आणि माझी आई जरा भयंकर आहे त्याच्यामुळे तिने पुचडला जेव्हा तो कॉल आला तर तो उचलला आणि त्याच्यावरती मन मोकळेपणाने शिव्या दिल्या, म्हणजे इतक्या इतक्या बेकार शिव्या दिल्या. मग मी अशी होती, ओके माझ्या आईला शिव्या पण येतात ज्या मला येत नाही. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते कॉल्स येणं बंद झालं.
पण मग ही गरज आहे आता आजकाल स्टँड घेण्याची की काही जर अशी गडबड झाली तर आपल्याला तेवढा स्ट्रॉंगली स्टँड घ्यावा लागतोच. तर तुम्ही अगदी लहान मुले जे असतील किंवा ज्यांना नवीन नवीन मोबाईल मिळालेला आहे तर अशा मुलांना किंवा पेरेंट्सला काय सल्ला द्याल?
ॲक्च्युली ही पेरेंट्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे जेवढी मुलांची आणि मुलींची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की फोन ही फक्त शो ऑफ करण्याची, फ्लॉन्ट करण्याची वस्तू नाही आहे, तर फोन हँडल करताना सुद्धा त्याची एक मेजर जबाबदारी आईवडिलांवरती पण असते आणि मुलांवरती पण असते. म्हणजे जसं आपण गाडी घेताना म्हणतात ना ड्रायव्हिंग लायसन्स काढणं गरजेचं आहे, तसंच आय गेस फोन देताना सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल फोन एटिकेट्स, त्याचे त्याची युटिलिटी कळली आणि त्याचसोबत त्याची फेटिलिटी कळली, तरच त्याची त्याचा इम्पॉर्टन्स वाढेल. आणि म्हणून मला असं वाटतं की येस, फोन घ्यायची घाई किंवा फोन द्यायची घाई करण्यापेक्षा एक जर का लेसन पहिले शिकवला की हां हे सोशल मीडिया असतं, हे कॉल्स असतो, हा नंबर असतो, हे मेसेज असतात, सोशल मीडियावरती हे केल्यानंतर असं असं होऊ शकतं, फोन्समध्ये असं असं होऊ शकतं, आणि हे असं असं झाल्यानंतर काय करायचं हे पण जर आधीपासूनच मुलामुलींना माहिती असलं तर खूप बरं होईल. म्हणजे जेव्हा ॲज आय एक्सप्लेन, मला जेव्हा ते ब्लँक कॉल यायचे तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि घाबरायला होतं असं असे कॉल्स आल्यानंतर. पण जर का माझ्या आईनी पण मला अशा 10-12 शिव्या आधीच शिकवल्या असत्या तर मी त्या देऊन मोकळी झाली असते आणि म्हणजे मला ते टेन्शन घ्यायची गरज नसती पडली. तर मला असं वाटतं की येस, तुम्हीसुद्धा जर का तुमच्या मुलामुलींना हे सांगितलं की असं काही झाल्यानंतर काय रिॲक्ट करावं, तर त्यांच्यासाठी सुद्धा लाईफ स्मूथ होईल किंवा असे इन्सिडेंसेस स्केरी नाही वाटणार.
अगदी बरोबर आहे. म्हणजे सायबर अवेअरनेस असणंही तेवढं गरजेचं आहे आजकाल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आर जे दर्शन यांनी आपले व्ह्यूज शेअर केले आणि सांगितलं की कुठल्या पद्धतीने कसा स्टँड घेतला पाहिजे आणि त्यांनीसुद्धा कसा स्टँड घेतलेला होता. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने योग्य ठिकाणी कंप्लेंट करणं गरजेचं आहे. तुमच्या बाबतीत असं कधीही काही घडलं तर तुम्ही इमिजिएट तुमच्या जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा किंवा आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करू. तर मॅडम, आपला जो आता शेवटचा विषय आहे तो म्हणजे हॅशटॅग एक्सपोज हिम ऑर एक्सपोज हर. यामध्ये आमची मूवमेंट आहे की जर तुम्हाला असा कोणाचा मेसेज येत असेल की ज्यामध्ये तुम्हाला काही अश्लील बोललं जात आहे किंवा मग अननोन नंबरवरून मेसेज येतो आहे, फोन येतो आहे, तर यावेळेला मोस्टली काय केलं जातं असं तुम्हाला वाटतं की एक इन जनरल लेडीज पॉईंट ऑफ व्ह्यूनी?
जनरली आपण ते काय ज्याच्यामध्ये रिपोर्ट असतात, रिपोर्ट द अकाउंट आणि त्या सगळ्या गोष्टी करतो आणि मग ब्लॉक करून सोडून देतो.
बरोबर आहे. तर ही जी मूवमेंट आहे एक्सपोज हिम ऑर एक्सपोज हर, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या व्यक्तीला ब्लॉक करायचं नाही. कारण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करतो तेव्हा ती व्यक्ती सॅटिस्फाय होऊन जाते की अरे आपण कोणी पकडलं जात नाही, आपल्याला कोणी पकडू शकत नाही. पण जर आपण त्या व्यक्तीला इमिजिएट त्याच ठिकाणी एक्सपोज केलं, म्हणजे त्याचं जे काही चॅट असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या सोशल मीडियावरती पब्लिकली टाकून द्यायचा, ज्यामुळे लोकांना कळेल की हा व्यक्ती कसा बघतो मुलींशी किंवा लेडीजसोबत. तर हॅशटॅग एक्सपोज हिम ऑर हॅशटॅग एक्सपोज हर, काही वेळेला मुलगा असेल, मुलगी असेल आणि आय एम सायबर साक्षर असे हॅशटॅग्स टाकून आपण त्यांना एक्सपोज करू शकतो. तर तुमच्या बाबतीत जर कधी असं घडलं किंवा तुमच्या कोणी फ्रेंड्समध्ये असं काही घडलं तर तुम्ही नक्कीच त्यांना हे सांगू शकता की इमिजिएटली न घाबरता एक्सपोज करणं गरजेचं आहे.
एक्झॅक्टली. पण बरेचदा असं होतं ना की एक्सपोज केल्यानंतर सुद्धा त्या समोरच्या माणसाला काही फरक पडत नाही. तर मला डेफिनेटली या प्लॅटफॉर्मवरती हे सांगावंसं वाटतं की जेवढे स्ट्रिक्ट लॉज आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याकडे आहे रिगार्डिंग ॲक्सिडेंट, रिगार्डिंग थेफ्ट, तेवढेच स्ट्रिक्ट जर का सायबर लॉज केलेत तर ते सायबर गुन्हे करणाऱ्यांना त्याची भीती वाटेल. आणि म्हणजे बेसिकली काय आहे की सायबर थेफ्टला, सायबर थीव्सला हे वाटतं की आपण खूप सिक्युअर आहोत. इवन इफ द आय पी ॲड्रेस इज शेअर्ड, इवन इफ अदर डिटेल्स आर शेअर्ड, त्यांना माहिती आहे आपण हे लगेच कुठेही फेकून परत मोकळे होऊ शकतो. सो जर का त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट लॉज असतील ना की तुम्ही हा गुन्हा केल्याने तुम्हाला ही शिक्षा होणार आहे, तर कदाचित याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
आणि अवेअरनेस, सायबर अवेअरनेस त्याच्यासाठीच गरजेचं आहे. कारण आपल्याकडे भारतात सायबर लॉज स्ट्रिक्ट खूप आहेत पण त्यावर ॲक्शन घेतली जात नाही. कारण कंप्लेंट करणारा कोणी नसतो. आपल्याकडे सोसायटी, पेरेंट्स आणि फ्रेंड्सला घाबरून, शक्यतो विशेषतः मुली पेरेंट्सला खूप घाबरतात किंवा सोसायटीला घाबरतात, नाव खराब होईल, पेपरला नाव येऊ शकतं किंवा मीडियामध्ये आपले व्हिडिओज येतील, त्यामुळे लोक घाबरतात. तर ही जी भीती आहे ही आपल्याला संपवावी लागणार आहे आणि हा अवेअरनेस जास्ती लोकांमध्ये असणं गरजेचं आहे. तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या चॅनलवरती किंवा तुम्ही स्वतःसुद्धा बऱ्याच वेळेला असं अवेअर करत असताच आणि तुमच्याकडून अजून असं अवेअरनेस लोकांमध्ये होत राहील. सो थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आज आले आणि तुमचे सगळे व्ह्यूज आम्हाला सांगितले, तुमचा वेळ काढून तुम्ही आल्याबद्दल थँक्यू सो मच.